स्तोत्र संहिता अध्याय 75 मुख्य गवयासाठी अल्तशकेत नष्ट करू नको ह्या चालीवर गावयाचे असाफाचे संगीत स्तोत्र। हे देवा, आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो, तुझे उपकार स्मरण करीतो, कारण तुझे नाव समीप आहे। तुझ्या अद्भुत कृत्यांचे वर्णन लोक करीतात। नेमिलेली वेळ आली म्हणजे मी यथार्थ न्याय करीन। पृथ्वी व तिच्यावर राहणारे सर्व भेदरून गेले, तरी तिचे स्तंभ मीच स्थापिले आहेत। फुशारकी मारणाऱ्यास मी म्हणालो, फुशारकी मारू नका, आणि दुर्जनास म्हणालो, आपल्या बळाचा तोरा मिरवू नका। तुम्ही आपले नाक वर करू नका, ताठमानेने बोलू नका, कारण उन्नती ही पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून नव्हे व अरण्याकडूनही नव्हे, तर न्याय करणारा देव आहे। तो एकाला खाली पाडितो व दुसऱ्याला वर चढवितो। पहा, परमेश्वराच्या हाती प्याला आहे व त्यात द्राक्षारस फेसाळत आहे। त्यात मसाला मिसळला आहे आणि त्यातून तो ओतून देतो। पृथ्वीवरील सर्व दुर्जनास तो खात्रीने गाळासकट प्यावा लागेल। मी तर सदा आनंद करीन, याकोबाच्या देवाची स्तोत्रे गाईन। दुर्जनांचा ध्वज मी खाली ओढीन, पण नीतिमानाचा ध्वज फडकत राहील।